हिट्स 93.5 वर रेड एफएम वर 8:29 मिनिट्स मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन मध्ये दिलासा. हा अरे वा दिलासा म्हटल्या लागली सलागली पाऊस आणि धरणाची पाणी पातळी या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात. ग्रेट, व्हेरी गुड. काय झालंय, जिल्ह्यातली धरणं अक्षरशः तळ गाठायला लागली होती. अशा परिस्थितीमध्ये आता याच महिन्यात जुलैमध्ये जो काय छानसा पाऊस झाला जोरदार, या पावसामुळं गतवर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये चांगला साठा झालेला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये जवळजवळ 17% साठा शिल्लक होता, पण आता हा साठा 37% इतका झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपल्याला पाणी वेस्ट करण्याची मुभा वगैरे मिळणार आहे, आपल्याला चांगलाच चटका बसून झालेला आहे. युनो नाशिक सारख्या ठिकाणी जर आठवड्यातून एका दिवशी पाणी कपात होऊ शकते म्हणजे हा प्रश्न आणखीन जास्त गंभीर होऊ शकतो. म्हणून आता तरी जरा डोळे उघडा, आता तरी पाण्याचं वेस्टेज कमी करा आणि पर्यावरणाची हानी होण्यापासून रोखा वगैरे वगैरे शाळेपासून आपल्याला सांगितल्या जात आहेत गोष्टी. काय परिणाम झालाय आपल्यावर आय डोंट नो, पण आता परिणाम होण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर क्वीन मधला ट्रॅक प्ले करतोय लंडन ठुमकदा. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते राहो.